खंड चौथा प्रकरण 43 निघालो। मिस्टर कॅलनबॅक हिंदुस्थानला येण्याच्या निश्चयाने आमच्याबरोबर निघाले होते। विलायतेत आम्ही एकत्रच राहत असू, पण युद्धामुळे जर्मन लोकांवर फार करडी नजर असे, त्यामुळे कॅलनबॅक माझ्याबरोबर येऊ शकतील की नाही याबद्दल आम्हा सर्वांना शंका वाटत होती। त्यांच्यासाठी खास पास मिळविण्याचा खूप प्रयत्न केला। मिस्टर रॉबर्ट स्वतः त्यांना पास मिळवून द्यायला राजी होते। त्यांनी संपूर्ण हकीकतीची तार व्हाईसरॉयना केली, पण लॉर्ड हार्डिंगचा सीधा व झटकन जबाब आला, आम्ही दिलगीर आहोत, आजच्या स्थितीत असली कसलीही जोखीम घेण्याची आमची तयारी नाही। या जबाबाची संयुक्तिकता आम्हा सर्वांस दिसतच होती। कॅलनबॅकच्या वियोगाचे दुःख मला तर झालेच, पण माझ्यापेक्षाही त्यांना ते अधिक झाले असे मला दिसले। ते हिंदुस्थानला येऊ शकले असते तर आज एका छानदार शेतकऱ्याचे व विणकराचे जीवन व्यतीत करीत असते। आता ते दक्षिण आफ्रिकेत मूळच्या पद्धतीचे आपले जीवन व्यतीत करीत आहेत व इंजिनियरचा धंदा जोरात चालवित आहेत। आम्ही तिसऱ्या वर्गाची तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न केला, पण पी अँड ओ च्या आगबोटीत तिसऱ्या वर्गाचे तिकीट मिळेना म्हणून दुसऱ्या वर्गाची काढावी लागली। दक्षिण आफ्रिकेहून बरोबर आणलेला थोडासा सुका मेवा जो बोटीवर मिळण्यासारखा नव्हता तो बरोबर घेतला होता। ताजी फळे आगबोटीवर सहजी मिळण्यासारखी होती। डॉक्टर मेहतांनी शरीर मिड्स प्लास्टरच्या पद्धतीने बांधून काढले होते आणि ती पट्टी जशीच्या तशीच ठेवण्यास सांगितले होते। मी ते 2 दिवस तर सहन केले, पण अधिक वेळ सहन होईना म्हणून बरीचशी मेहनत करून ती पट्टी सोडवून काढली आणि स्नान करण्याची सवलत घेतली। आहार मुख्यतः सुक्या व ताज्या फळांचाच करून टाकला। तब्येत दिशक्तता राहिली होती, पण मला भीती वाटत होती ती दूर झाली आणि मी रोज व्यायाम थोडा थोडा वाढवित गेलो। ही जी सुधारणा झाली ती शुद्ध व समशीतोष्ण हवेमुळेच असे मला वाटते। पूर्वीच्या अनुभवामुळे आणि आणखी अन्यही कारण असेल, पण इंग्रज उतारू व आम्ही यांच्यामध्ये जे अंतर मला येथे दिसून आले ते दक्षिण आफ्रिकेहून येतानाही दिसले नव्हते। येथेही अंतर तेथेही अंतर तर होतेच, पण येथे ते त्याहून निराळ्याच प्रकारचे दिसले। एखाद दुसऱ्या इंग्रजाबरोबर बोलणे होई त्याच्या बोटीत काय किंवा दक्षिण आफ्रिकेत काय, हृदयाच्या भेटी होऊ शकल्या होत्या। असल्या भेदाचे कारण मला तरी हेच दिसले की इंग्रजांच्या मनात मी राज्यकर्ता आहे आणि हिंदी माणसाच्या मनात मी परक्या सत्तेखाली आहे। या जाणीवेचा परिणाम मग तो लक्षात येवो किंवा न येवो व्हायचा तो होतच होता। असल्या वातावरणातून सुटून स्वदेशी पोचण्यास मी आतुर झालो होतो। एडनला पोचताच काहीसे घरी आल्यासारखे वाटले। दक्षिण आफ्रिकेत असताना एडनच्या मंडळींबरोबर आमचा चांगला संबंध जुळला होता, कारण की भाई कैकोबात कावसजी दिनशा डर्बनला येऊन गेले होते। त्यांच्याशी व त्यांच्या पत्नीशी माझा चांगला परिचय झाला होता। थोडक्याच दिवसात आम्ही मुंबईला पोचलो। 1905 परत स्वदेशी येण्याची अपेक्षा होती, त्याऐवजी 10 वर्षांनी तरी परत येऊ शकलो, त्यामुळे मला फार आनंद झाला। मुंबईत गोखल्यांनी सभा संमेलनादिकांची व्यवस्था करून ठेवलीच होती। त्यांची तब्येत फार नाजूक होती, तरीही मुंबईला आले होते। त्यांची भेट घेऊन त्यांच्या जीवनामध्ये समाविष्ट होऊन माझ्या डोक्यावरील भार खाली उतरवून देण्याचा बेत करून मी मुंबईला आलो होतो, पण विधात्याने निराळाच योगायोग रचून ठेविला होता।